नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अहमदनगरचं अहिल्यानगर नामकरण करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपये वाढ. जालना रेल्वे स्थानकावरच्या कोच देखभाल सुविधा पीटलाईनचं उद्घाटन आणि छत्रपती संभाजीनगर इथं स्वनिधी से समृद्धी योजनेअंतर्गत कर्ज वाटप मिळावा. आता सविस्तर बातम्या. अहमदनगर शहर तसंच जिल्ह्याचं अहिल्यानगर असं नामकरण करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसंच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल आणि नगरविकास विभागाकडून करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याचं नामकरण, राजगड तसंच मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आलं. या धोरणानुसार मराठीतील सर्व बोलीभाषांचे जतन, संवर्धन, प्रचार प्रसार आणि विकास करणं तसंच माहिती तंत्रज्ञान ChatGPT सारख्या नवतंत्रज्ञानात मराठीचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात येईल. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातल्या 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या आशा स्वयंसेविकांना मानधनात 5,000 रुपयांची वाढ करण्यासही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नोव्हेंबर 2023 पासून ही वाढ देण्यात येणार आहे. यासाठी 200 कोटी 21 लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तसंच 961 कोटी 8 लाख रुपयांच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली. राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या 297 कंत्राटी शिल्प निदेशकांना कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागात सामावून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 16 कोटी 9 लाख रुपयांच्या वार्षिक खर्चाला मान्यता देण्यात आली. जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राज्य शासनातर्फे 2,453 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. या रेल्वे मार्गासाठी 4,907 कोटी 70 लाख रुपये खर्च येणार असून 50% रक्कम राज्य शासन भरणार आहे. या मार्गाविषयी मध्य रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. 162 किलोमीटर लांब आणि 16 स्थानकं असलेला हा मार्ग सुरू झाल्यानंतर या भागातील औद्योगिक विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात 15,000 रुपये वाढ. लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी 153 कोटी रुपयांची मंजुरी. भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजिक कर्ज. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेला 25,000 रुपये अनुदान. मानसेवी वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ. वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी 11,585 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटर रस्ते बांधकाम. तसंच जम्मू काश्मीरमधील श्रीनगर विमानतळाजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी 2.5 एकर भूखंड घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टिक वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. भविष्यात अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाला दिल्या. विभागाच्या इंटरसेप्टर वाहनाच्या पहिल्या वाहनाचे सारथ्य महिला चालक मोनिका साळुंके यांनी केलं. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचं ऑनलाईन भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 1 साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. कॅप्टिव्ह मार्केट योजनेमुळे राज्यातल्या 24,80,000 अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आतापर्यंत 13,17,000 साड्यांचं वितरण पूर्ण झालं आहे. वितरित करण्यात आलेल्या साड्यांबाबतच्या तक्रारीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचं आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यात दाखल झाली. गांधी यांनी धुळे आग्रा रोडवर रोड शो करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उपस्थित जनसमूहाला संबोधित केलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील उपस्थित होते. महिला सक्षमीकरणासाठी महिला न्याय हक्क परिषद यावेळी घेण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. महालक्ष्मी गॅरंटी, अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, शक्ती का सम्मान, अधिकार मैत्री आणि सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह या पाच महिला गॅरंटी काँग्रेस पक्ष देत असल्याचं खरगे यांनी यावेळी सांगितलं. माजी मंत्री पद्माकर वाळवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी वाळवी यांनी काँग्रेस सोडून भाजपत येण्याचा निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत आकाशवाणी आणि दूरदर्शन बातम्यांच्या सुधारित संकेतस्थळाचं उद्घाटन केलं, तसंच सुधारित न्यूज ऑन AIR ऍपचं प्रकाशनही त्यांनी केलं. त्यांनी प्रसार भारती प्रसारणासाठी सामायिक केलेला ऑडिओ व्हिज्युअल शब्द देखील जारी केला. प्रसार भारती आता विविध भाषांमधील वृत्तसंस्थांना व्हिडिओ, ऑडिओ, फोटो आणि वाचन देण्यासाठी सज्ज असल्याचं ते यावेळी म्हणाले. जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेला कोच देखभाल सुविधा पीट लाईनचं आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या पीट लाईनमुळे जालना इथून नवीन रेल्वेगाड्या सुरू होण्यास अडचण येणार नाही असं ते म्हणाले. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा मुंबई इथून सुटण्याच्या वेळेत बदल करून ही गाडी संध्याकाळी 5 वाजेदरम्यान सोडण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नांदेड रेल्वे विभागातलं विद्युतीकरणाचं काम या महिना अखेरीस पूर्ण होईल अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी देशपातळीवर साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली. याबद्दल तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे संयोजक युवराज नळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधीचे समृद्धी संमेलन अंतर्गत कर्ज वाटप मेळावा पार पडला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात लाभार्थ्यांना केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात आला. यावेळी पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, वन नेशन वन रेशन यांच्यासह अन्य विविध योजनांचे स्टॉल यावेळी उपलब्ध करून देण्यात आले. नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरू केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथली युवती वैष्णवी यादव हिनं सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
माझं नाव यादव वैष्णवी बाबराव, राहणार गंगाखेड आणि माझं मतदान यादीत नाव आलेलं आहे आणि मी पहिल्यांदा लोकसभेचं मतदान करणार आहे. मला याची उत्सुकता खूप लागलेली आहे आणि मी तर मतदान करणारच आहे, तुम्ही सुद्धा करा असं आवाहन करते. धन्यवाद.
नांदेड जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत प्रशासनानं रील आणि शॉर्ट फिल्म तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पात्र मतदारांनी 30 सेकंदाचे रील आणि 5 मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार करून 20 तारखेपर्यंत sweepnanded@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात शिऊर कासार इथं दिवाळी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं येत्या 17 तारखेला न्यायमूर्ती राजेंद्र अवचट, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती बीड न्यायिक जिल्हा यांचे हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड, घुंगरगाळा, दिग्रस, बुद्रुक ही 3 नवीन महसूल मंडळं दुष्काळ सदृश मंडळं म्हणून घोषित करण्यात आली आहे. या महसुली मंडळासाठी सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अहमदनगरचं अहिल्यानगर नामकरण करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. जालना रेल्वे स्थानकावरच्या कोच देखभाल सुविधा पीट लाईनचं उद्घाटन आणि छत्रपती संभाजीनगर इथं स्वनिधीचे समृद्धी योजनेअंतर्गत कर्ज वाटप मिळावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.